Om Namo Bhagavate Vasudevaya.
Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Ajnana Timirandhasya Jnananjana Shalakaya Chakshurun Militam Ena Tasmai Shri Gurave Namaha Shri Chaitanya Manobhishtam Stapitam Ena Bhutale Swayam Rupa Kadamayam Dadati Sva Padantikam Vandeham Shri Guru Shri Yuta Padakamalam Shri Gurun Vaishnavamsha Shri Rupam Sagrajatam Sahagana Raghunatham Vitam Tam Sajivam Sadvaitam Savadhutam Parijana Sahitam Krishna Chaitanya Devam Shri Radha Krishna Padan Sahagana Lalita Shri Vishakhan Vitamsha He Krishna Karuna Sindhu Dinabandhu Jagatpate Gopesha Gopika Kanta Radha Kanta Namostute Tapta Kanchana Gaurangi Radhe Vrindavaneshwari Vrushabhanu Sute Devi Pranamami Hari Priye Vanchakalpa Tarubhyascha Krupa Sindhu Bhevacha Patitanam Pavanebhyo Vaishnavebhyo Namo Namaha Jai Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhar Shri Vasadi Gaura Bhakta Vrinda Hare Krishna, Krishna Krishna, Hare 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 Rama, Rama Rama, Hare 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 Krishna Madhurya Kadambini Srila Vishwanath Chakravarti Thakur He aple sampradayatil ek mahan acharya hai यांना रसिक आचार्य पण म्हटलेले आहे कारण भगवंतांच्या ज्या काही लीला आणि खास करून भगवंतांसंबंधीच्या अगदी गुप्त लीला पण यांचं पण त्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे त्याचबरोबर अगदी माधुर्य कादंबिनीसारखे अगदी साधे आणि त्याचबरोबर भक्तीच्या विज्ञानाने भरलेले असे ग्रंथ पण त्यांनी लिहिले श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्या संप्रदायातील एक फार महान आचार्य आहेत ज्यांनी गौडीय वैष्णव सिद्धांताला गौडीय वैष्णव संप्रदायाला एक फार मोठा आधार दिला यांच्यासारख्या अतिशय विद्वान आणि त्यांच्या विद्वत्तेमुळं आपल्या संप्रदायाला एक वेगळंच स्वरूप प्राप्त झालंय माधुर्य कादंबिनी हा ग्रंथ जेव्हा आपण नाव ऐकलं त्यावेळेला किती जणांना वाटलं असेल की आज आपण आतापासून राधाकृष्णांच्या लीला ऐकणार नाही का याचं शीर्षकच मुळे असं वाटतं ऐकून वाटतं की माधुर्य कादंबिनी म्हणजे काहीतरी माधुर्य रसातील असणार पण खऱ्या अर्थानं हा ग्रंथ अतिशय नवशिक्या भक्तांसाठी पण आहे भक्ती मार्गावर असलेल्यांसाठी पण आहे आणि कृष्ण प्रेम या स्तरावर जे कोणी पोहोचलेले आहेत त्यांच्यासाठी पण आहे म्हणजे अगदी नवीन भक्तांसाठी पण हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे श्रील प्रभुपादांनी कित्येक ठिकाणी याचा उल्लेख जरी केला असला स्पष्टपणे याचा प्रचार जरी प्रभुपादांनी कधी केला नसला तरी प्रभुपादांच्या प्रत्येक प्रवचनांमधून वगैरे याचाच उल्लेख येतो कित्येक वेळेला आपल्याला हेच सांगितलं जातं भक्तीमध्ये की भगवद्गीता श्रीमद भागवत आणि चैतन्य चरितामृत हे तीन ग्रंथ पुरेसे आहेत त्याचबरोबर ईशोपनिषद उपदेशामृत भक्तिरसामृत सिंधू हे देखील आणखीन महत्वाचे ग्रंथ आहेत मग या सगळ्यांवर आपण चर्चा करतोच आहोत माधुर्य कादंबिनी याच्याविषयी जेव्हा पहिल्यांदाच ही संकल्पना सुचली की आपण पाच शुक्रवार या प्रकारे ह्या पुरुषोत्तम मासामध्ये आपण करू त्यावेळेला एकच तत्व आम्ही धरून केलं की भक्ती मार्गामध्ये आपण कित्येक वेळेला चालतो आहोत, पण आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत हे आपल्याला कळत नाही. कुठे आहोत आपण, काय अडथळे आले, येणार कोणते कोणते अडथळे, या सर्वांचा अभ्यास आपल्याला होणं फार आवश्यक आहे. समजा एखाद्या प्रवासाला आपण निघालो आहोत आणि आपल्याला काहीच कल्पना नाही कुठे आपण पोहोचणार आहोत. एक माहिती आहे की काहीतरी एक ठिकाण आहे ज्याचं नाव आपण ऐकलंय आणि तिथे पोहोचायचंय. आणि काही माहिती नसताना जर आपण निघालो तर मग प्रचंड त्रास आपल्याला होईल. आणि जर आधीच माहिती करून गेली की ठीक आहे या ठिकाणी या या गाड्या मिळतील आपल्याला आणि मग अशा अशा गाड्या बदलाव्या लागतील, तेवढंच नव्हे तर रस्ताही खूप खराब आहे आणि हॉटेल्स कधी मिळणार नाहीत किंवा मिळतील अशा स्वरूपाचे आहेत, केवळ मांसाहारी आहेत, केवळ शाकाहारी आहेत, असे अनेक प्रकारचे माहिती आपल्याला आवश्यक आहे प्रवासाला जेव्हा निघतो आपण तेव्हा. तर तसं भक्ती मार्गातील या प्रवासामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या माहितींची आवश्यकता आहे. श्रवण कीर्तन या नवविधा भक्ती आहेत, पण या नवविधा भक्तीमध्ये कुठपर्यंत आपण पोहोचतो, कुठपर्यंत आपण शुद्ध नाम घ्यायचं आहे, कसं समजणार आपल्याला की आपण अजूनही शुद्ध नाम घेतोय की नाही, मोठं कोड आहे, सहज समजत नाही. माधुर्य कादंबिनी हा ग्रंथ आपल्याला या भक्तीच्या विज्ञानाची इत्थंभूत माहिती देतो. पण आपल्या या 5 शुक्रवारमध्ये आपल्याला जास्त या तांत्रिक विषयांमध्ये जायचं नाही आहे, शक्य तेवढं जाऊ. आणि कारण केवळ जर अशा या केवळ विज्ञान जसं सायन्स असतं, कित्येकांना आपण सगळेजण सायन्स शाखेकडे जात नाहीत कारण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुऑलॉजी वगैरे अशा प्रकारचे जे असे जे विषय आहेत हे विषय ऐकल्यावरच थरका फुटतो की नकोच, फिजिक्स तर सगळ्यात कठीण आणि त्यानंतर गणित मॅथ्स आहे आपल्याला तर मग फारच कठीण वाटतं खूप जणांना. तर तसं हे भक्तीचं विज्ञान जर आपण केवळ विचार करायला लागलो तर मग मी एकटाच केवळ बडबडत राहीन, बाकी सगळे झोपून जातील. म्हणून आपण शक्य तेवढा त्या ग्रंथाला स्पर्श करू आणि बाकी त्याचं जे विज्ञान आहे ते आपण भगवद्गीतेच्या अनुषंगानं आपण विचार करायचा प्रयत्न करू. म्हणजे आपण नेहमीच्या प्रचलित असणाऱ्या शब्दांशीच आपण ह्याच्या रीतीनं विचार करूया. आणि ज्यांना खरोखर आणखीन आत खोलवर जायचं आहे त्यांनी हा ग्रंथ वाचायला काही हरकत नाही. मराठीमध्ये उपलब्ध नाही पण इंग्लिशमध्ये असो. तर कादंबिनी याचा अर्थ आहे, आज किती जणांनी पावसाळी ढग पाहिलेले आहेत, किती जणांनी पाहिले पावसाळी ढग, काळे कुट है ना, कुठूनही तुम्ही बघितलात, आता तर सगळे गेलेत पण या भागामध्ये बरेच असे काळे ढग एकत्रित आले होते. तर कादंबिनीचा अर्थ आहे की हे घन काळे ढग एकत्रितपणे जेव्हा येतात, एका मागून एक थवेच्या थवे येतात, त्याला म्हणतात कादंबिनी. आणि माधुर्य याचा अर्थ आहे श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा. श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या जीवनामध्ये अशा प्रकार सर्व जीवांच्या या भौतिक जगामध्ये जे कोणी खितपत पडलेले आहेत, जे भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये अतिशय रममाण होण्याचा जे प्रयत्न करतायत, त्या सर्वांना यातून वाचवण्यासाठी, या तप्त वाळवंटातून, भौतिक जगरूपी तप्त वाळवंटातून त्यांना बाहेर आणण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी आपली एक विशेष कृपा या जगात आणली. स्वतःच्या अवताराबरोबर त्यांनी एक माधुर्य प्रेम जे राधाकृष्णांमध्ये आहे ते प्रेम या ठिकाणी त्यांनी स्वतः आणलेलं आहे. म्हणून उपोद्घातात श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की अशा या तप्त वाळवंटातील सुकलेल्या वृक्षाप्रमाणे असणाऱ्या जीवांना जीवनदान प्रदान करण्यासाठी जसे काळे ढग येतात आणि त्यांच्या केवळ वर्षावानेच यांना सर्वांना पालवी फुटते. तशा प्रकारे आपल्या या जीवनामध्ये एखादी भक्तीची छोटी पालवी फुटावी आणि या भक्तीच्या पालवीला पुढे मोठा आकार प्राप्तवा आणि भगवंतांच्या चरणी त्यांच्या सेवेमध्ये ही भक्तीलता रुजू व्हावी अशी चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे आणि ही माधुर्यप्रमाणे भारित आहे. तर असा हा अमृताचा जो राधाकृष्णांचा साक्षात प्रेम आहे त्या अमृताचा महापूरच जसं म्हणतात आकाश जेव्हा फाटतं त्यावेळेला सर्वत्र पाणीच पाणी होतं. गेले दोन वर्ष आपण याचा अनुभव करतो आहोत आणि असं भाकीत आहे की यावर्षी तसाच काहीतरी अनुभव येणार आहे. प्रचंड पाऊस आहे यावर्षी. तर चैतन्य महाप्रभूंनी जी कृपा केली आपल्यावर जे राधाकृष्णांचं प्रेम आहे ते कसं वाटलेलं आहे ते यावर्षीच्या पावसामध्ये आपल्याला दिसून येईल जर झाला तर, नाहीतर मागच्या वर्षीचा पाऊस आठवा. त्यावरून समजून येईल की चैतन्य महाप्रभूंची कृपा किती अपार आहे. एका काही तासांमध्येच एखादं गाव बुडवू शकेल इतका पाऊस पडू शकतो, नाही का? आणि किती ढग असतात, अगदी थोडेच दिसायला, तेवढ्या ढगाने संपूर्ण गाव पुसून जातं, सगळं धुवून जातं काही क्षणात. तसं चैतन्य महाप्रभू जेव्हा आले त्यावेळेला त्यांनी हा अमृताचा गोड अमृताचा जो वर्षाव आहे इतक्या प्रखरपणे केलेला आहे म्हणून आपल्यासारखे जे कितपत पडलेले जीव आहेत यांना देखील थोडीफार जागृती आली आणि मग त्या चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं आपण सर्वजण या भक्ती मार्गामध्ये आलो. तर साक्षात ते प्रेम प्राप्त होईपर्यंत तो गोड रस चाखण्यापर्यंत त्यांनी आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या. तर माधुर्य कादंबिनीचा अर्थ हाच आहे. चैतन्य महाप्रभूंची ती कृपा या वळवंटातील कितपत पडलेल्या जीवांना जीवन प्रदान करेल. म्हणून स्वतः रसिक आचार्य वृंदा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे प्रार्थना करतायत की त्या संपूर्ण अमृताच्या रसाचा एक थेंब जरी कोणाला प्राप्त झाला तर त्याला भक्ती तत्व काय हे नक्कीच कळेल. म्हणून ते प्रार्थना करतायत की मला कृपया त्याचा एक थेंब तरी मिळू दे. आणि या माधुर्यामध्ये या माधुर्याचं वर्णन करताना ते सांगतायत की कोणकोणत्या प्रकारचं माधुर्य या जगामध्ये चैतन्य महाप्रभूंनी भक्तीच्या स्वरूपात आणलेलं आहे. एक आहे याची विभागणी त्यांनी आधी केली, 8 वेगवेगळ्या अध्यायांमध्ये हा ग्रंथ विभागलेला आहे आणि यामध्ये मुख्यत्वे करून साधना भक्ती माधुर्य, कृष्ण नाम माधुर्य, भाव प्रेम माधुर्य आणि श्रीकृष्ण माधुर्य अशा प्रकारे वेगवेगळ्या गटांमध्ये ते आपल्याला या माधुर्याचं रसपान करण्यासाठी बोलावत आहेत. आणि याची सुरुवात कुठून होते, अगदी ज्या वेळेला आपल्याला भक्ती तिच्या सुरुवातीच्या स्थितीमध्ये जेव्हा प्राप्त होते तेव्हापासून. जसं एक बीज रूपामध्ये आपल्याला ही भक्ती मिळते, तिचं आपण रोपण करतो आणि सिंचन करतो. जल कशाचं जल आपण अर्पण करतो, कोण सांगेल बोला मोठ्यानं? हरिनाम, हरिनाम जल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभुपाद म्हणायचे ज्याने एकदा हरे कृष्ण मंत्र म्हटलाय तो वैष्णव झाला, त्याच्या भक्तीला सुरुवात झाली. तसं बीज रूपात आपल्याला भक्ती जेव्हा मिळाली, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज, तर त्या बीजेला जेव्हा अंकुर फुटतो त्या अंकुराला दोन पानं जेव्हा फुटतात तेव्हापासून ते ती पालवी वाढत जाते. पानं फुटतात ती पालवी उंचावते आणखीन मोठे होते मग त्याला सुंदर फुलं लागतात. त्या फुलाला म्हटलेला आहे भावस्थिती आणि ज्या वेळेला त्याला फळं लागतात ते आहेत कृष्ण प्रेमाचं फळ. तर इथपर्यंत वर्णन या भक्तीमध्ये असणाऱ्या इच्छांची ही पूर्तता आहे. भक्तीमध्ये आपण ज्या ज्या काही इच्छा करतो आहोत त्या हळूहळू अंकुरित होऊन पुढे मोठ्या मोठ्या होतात आणि त्याला जेव्हा फळ प्राप्त होतं तेव्हा झाडाची परिपूर्णता होते. तर त्या फळांमध्ये कृष्ण प्रेम रूपी ते फळ जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा जीवनाची परिपूर्णता होते. आणि हा वृक्ष किंवा ही लता भगवंतांच्या थेट गोलोक वृंदावनामध्ये जाते, तिथे जाऊन मग ती भगवंतांच्या चरणावर स्थिरावते. तर इथपर्यंत वर्णन आपल्याला या माधुर्य कादंबिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढे ते थोडक्यात आपल्याला वर्णन करतात की याला आधार काय आहे, काहीतरी आधार पाहिजे. जसं कोणी आपल्याला भक्ती जर देत असेल तर आपण स्वीकार करायची नाही. हा पहिला धडा आपल्याला जेव्हा भक्ती मार्गात येतो तेव्हा आपल्याला मिळतो. सर्वजण अनेक प्रकारच्या गोष्टी करतील, अनेक प्रकारची वचनं देतील, आश्वासन देतील की तुम्ही आमच्याकडे या, हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, आमच्याकडे हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. पण नेमका कोणता सर्वश्रेष्ठ मार्ग आहे? असाच मार्ग आपण निवडला पाहिजे जो गुरु साधू आणि शास्त्रांनी आपल्याला दिलेला आहे. गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी शास्त्रांचं म्हणजे शास्त्र अर्थात भगवंतांचे साक्षात शब्द वाणी याचा परिपूर्णरित्या अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसार त्यांचं आचरण आहे. अशा गुरूंकडून आपण जेव्हा भक्ती मार्गामध्ये मार्गदर्शन घेतो आणि या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या साधूंचा जेव्हा आपण संग करतो, त्यांच्या चरणांचं जेव्हा अनुगमन करतो, त्यावेळेला आपल्याला परिपूर्ण भक्ती मिळते, खऱ्या अर्थानं भक्ती मिळते. अशी भक्ती जी गुरु साधू आणि शास्त्रांनी पुरस्कृत केलेली आहे. इतर बाकी सर्व काही मार्ग आहेत हे सर्व खोटे मार्ग आहेत. म्हणून या सर्व मार्गाकडे आपण कधीच लक्ष द्यायचं नाही. म्हणून ते पुढे वर्णन करतायत की कोणतं शास्त्र आहे जे आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन देत. आराध्य भगवान ब्रजेश तनय तद्धाम वृंदावनम रम्या काचिद उपासना व्रजवधू वर्गेन वा कल्पिता श्रीमद भागवत प्रमाण ममलम प्रेमा पुमार्थो महान श्री चैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादरानापरः. श्रीमद भागवत हे असं सार तत्व आहे ज्यामध्ये आपल्याला ह्या सर्वाची परिपूर्ण आणि अधिकृत माहिती मिळते. अधिकृत असं शास्त्र या संपूर्ण जगामध्ये एकच आहे, ते म्हणजे श्रीमद भागवत. या श्रीमद भागवताला आणखी कोणत्या आधाराची आवश्यकता नाही. श्रीमद भागवत हे सर्व शास्त्रांचा आधार असलेलं सार तत्व आहे. म्हणून श्रीमद भागवताखेरीज आणखीन कोणत्याही ग्रंथाचा आश्रय घ्यायची आपल्याला आवश्यकता नाही. एखादी गोष्ट श्रीमद भागवतामध्ये सांगितलेली आहे तर मग त्याला आधार म्हणून कुठल्या उपनिषद कुठल्या पुराणांचा आधार घ्यायची काही आवश्यकता नाही. श्रीमद भागवतामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे बस, ते सत्परम सत्य आहे. कारण श्री व्यासांच्या सर्व लिखाणांमधून असं जे परिपक्व फळ जे आलेलं आहे निगम कल्प तरोर गलितम फलम असं हे श्रीमद भागवत आपल्याला परिपूर्ण माहिती देतं. एक गौडीय मोठे संन्यासी होऊन गेले आताच काही काळामध्ये, तर त्यांच्या समोर एखाद्यानी ते प्रवचन देताना त्यांनी भागवताचा उल्लेख केला. त्यावेळेस एकाने प्रश्न विचारला, म्हणाले महाराज याला काहीतरी दुसरा आधार आहे का? त्यावेळेस ते इतके खवळले, म्हणाले भागवताहून आणखीन कोणता आधार तुम्हाला पाहिजे? भागवत हाच सर्वांचा आधार आहे. त्यामुळं भागवतामध्ये ज्या काही गोष्टी भक्तीसाठी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यापेक्षा आणखीन परम असं सत्य असं कोणतंच असू शकत नाही. हे साक्षात चैतन्य महाप्रभूंचं मत आहे. कोणतं मत आहे? भागवतामध्ये या माधुर्य प्रेमाचा थेट उल्लेख आलेला आहे. भगवंतांच्या लीलाचा प्रत्यक्ष उल्लेख हा केवळ भागवतामध्ये आपल्याला मिळतो. आणि या भागवतामध्ये ज्या कथा भक्तांच्या किंवा भगवंतांच्या आपल्याला दिलेल्या आहेत यापेक्षा आणखीन अधिक जाणण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. म्हणून ब्रजेश तनय भगवान श्री कृष्ण यांच्या माधुर्य प्रेमाचा परिपूर्ण भक्तीमध्ये असलेल्या रसाचा आस्वादन हे केवळ भागवतामधून आपल्याला मिळतं. म्हणून भागवताखेरीज दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाचा आधार घेणं हे आवश्यक नाही. म्हणून या माधुर्य कादंबिनीला ते या भागवताचा आधार घेत आहेत, हे प्रस्थापित करतायत की श्रीमद भागवतामध्ये परिपूर्णता आहे. त्यानंतर थोडक्यात वर्णन करतायत की या संपूर्ण ग्रंथामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. म्हणून पहिली अमृत माधुरी, आपण या प्रत्येकाला अमृत माधुरी म्हणून नाव देऊ. जे 8 अध्याय आहेत, पहिला अध्याय अमृत माधुरी, दुसरी अमृत माधुरी, तिसरी अमृत माधुरी वगैरे, शॉवर ऑफ नेक्टर असं इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर आहे. तर पहिल्या अमृत माधुरीमध्ये श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय, भक्ती थोडक्यात कर्म ज्ञान ध्यान ह्या सर्व तिन्ही मार्गांपेक्षा अतिशय श्रेष्ठ आहे. परमश्रेष्ठ भक्ती वाचून आणखीन कोणताही मार्ग नाही हे त्यांनी सिद्ध केलं. आणखीन एक गोष्ट यामध्ये त्यांनी सांगितली, ती म्हणजे भक्तीचं परम स्वतंत्र लक्षण. भक्ती ही कोणावरही अवलंबून नाही, भक्ती स्वतःच एक परम स्वतंत्र आहे. स्वतंत्र म्हणजे तिला दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही कोणत्याही गोष्टीसाठी. तर हे भक्तीचं लक्षण आहे. जसं जीवाचं लक्षण आहे भगवंतांची सेवा करणं, सेवेशिवाय जीव राहू शकत नाही. म्हणून भगवंतांची जर तो नाही करू शकला तर मग ज्याने भगवंतांची सेवा करण्याचं व्रत घेतलेलं आहे तो कधीच इतरांची सेवा करणार नाही. इतरांची अर्थात कुत्र्या मांजरांची, प्रभुपाद सांगतात. पण जो सेवेची भावना आहे मग त्याने जर भगवंतांची सेवा नाही केली तर कुत्र्याची निश्चित करणार. हा जीवाचा स्वभाव आहे. तसं लक्षण भक्तीचं काय आहे, स्वतंत्र असणं, हे त्यांनी सिद्ध केलं. आणि 2 ते 7 या अमृत माधुरी अध्यायांमध्ये त्यांनी श्रद्धा ते प्रेम या श्रील रूप गोस्वामींच्या एका श्लोकावर परिपूर्ण विश्लेषण आपल्याला दिलेलं आहे. आदौ श्रद्धा तत साधु संग अथ भजन क्रिया ततो अनर्थ निवृत्ति स्यात् ततो निष्ठा रुचिस्ततः अथासक्तिस्ततो भावः तत प्रेमाभ्युदञ्चति साधकानाम् अयम् प्रेम्नः प्रादुर्भावे भवेत् क्रमः. हा श्री रूप गोस्वामीने आपल्याला दिलेला श्लोक आहे. आदौ श्रद्धा तत साधु संग त भजन क्रिया. तर प्रत्येक पावला पावली ही भक्ती आपली वाढत जाते आणि या क्रमाने वाढत जाते. आधी श्रद्धा, मग साधूंचा संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, आसक्ती, रुची, भाव आणि प्रेम. या निरनिराळ्या स्तरांमध्ये भक्ती वाढत जाते. तर 2 ते 7 अध्यायापर्यंत त्यांनी या संपूर्ण श्लोकाचं विश्लेषण केलेलं आहे. आणि 8व्या श्लोकामध्ये विशेष करून तिसऱ्यामध्ये त्यांनी अनर्थ निवृत्ती हा एक महत्वाचा भाग आपल्या जीवनामध्ये जो आहे भक्ती मार्गामध्ये तो त्यांनी निवडलाय. आणि असं म्हणतात, श्रद्धापासून ते प्रेमपर्यंत सगळ्यात मोठा जो काही पल्ला आहे तो आहे अनर्थ निवृत्तीचा. कारण जोपर्यंत अनर्थ आपले जात नाहीत तोपर्यंत कृष्ण प्रेम आपल्याला मिळत नाही. म्हणून प्रभुपाद म्हणायचे की जर एखाद्याला या जगामध्ये गुलाबजामून जरी खाण्याची इच्छा असेल तर त्याने परत आलं पाहिजे या जगात. यावंच लागणार त्याला. म्हणून हे छोटे छोटे अनर्थ अगदी सहज जाता जाता आपण एखादी इच्छा करावी मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला परत यावं लागणार. म्हणजे किती भयंकर आहे नाही का. आणि तेवढंच आवश्यक आहे शुद्ध होणं. प्रत्येक इच्छांमध्ये शुद्ध होणं आवश्यक आहे कारण सर्व काही अवलंबून आहे इच्छांवर. इच्छा झाली म्हणून आपण या जगात आलो. इच्छा आहे म्हणून आपण या जगातच राहणार भौतिक इच्छा. आणि जेव्हा कृष्ण प्रेमाची किंवा कृष्ण सेवेची इच्छा निर्माण होईल तेव्हाच आपण या जगातून बाहेर जाणार. आणि ही शुद्ध इच्छा जेव्हा निर्माण होते याचाच अर्थ एकही अनर्थ आपल्यामध्ये शिल्लक नाही. म्हणून हा अनर्थ निवृत्तीचा जो मोठा पल्ला आहे तो तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी वर्णन केलेला आहे. आणि श्रील प्रभुपाद नेहमी सांगायचे की भक्ती एक विज्ञान आहे, सायन्स आहे. हे आपण त्या रीतीनं शिकलं पाहिजे. केवळ एक भावुकता नाही. श्री चैतन्य महाप्रभूनं ज्यावेळेला ते हरिनाम करायचे आणि प्रकाशानंद सरस्वती आणि इतर सर्वजण त्यांना म्हणायचे की तुम्ही काय हे भावविभोरतेनं नाचताय, ही सर्व भावुकता आहे. म्हणून भक्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. तुम्ही याचा अवलंब करा. कित्येक लोक म्हणतात भक्तीपेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. काही जण म्हणतात भक्तीपेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. पण कर्म, ज्ञान आणि ध्यान या तिन्हींचा समावेश भक्तीमध्ये आहे हे जाणणं म्हणजे विज्ञान, भक्तीचं विज्ञान. म्हणून प्रभुपाद म्हणायचे की भक्तीचं हे विज्ञान जाणून घ्या. हे जाणणं आपल्यासाठी फार आवश्यक आहे. म्हणून याच तांत्रिक रूपानं आपल्याला भक्तीमधील या निरनिराळ्या पायऱ्यांचं मार्गदर्शन श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला करतायत. म्हणून अगदी आरंभीच्या काही अवस्थांमध्ये अनेक अडथळे येतात. भक्ती काही इतकी सोपी जात नाही. जसं आपण गाडीला स्टार्टर लावला की गाडी लगेच एकदम गेअरमध्ये घातले की सुरुवात होते असं काही नाही. आणि खास करून नवीन शिकणारा जर ड्रायव्हर असेल तर त्याला तर निश्चितच बंद पडणार कारण क्लच केव्हा सोडायचा, ॲक्सिलेटर केव्हा दाबायचं काहीच माहीत नाही. त्यामुळे निश्चित गाडी एकतरी गडबडून अशी चालू होणार पुढे, नाहीतर बंद पडणार, परत चालू करावी लागणार. नाही, सगळ्यांना अनुभव आहे. ताळमेळ तर जमतच नाही. आणि मग आपल्याला सगळीकडे बघावं लागतं. खास करून जेव्हा बाईक चालवतो चार ठिकाणी कंट्रोल असतात, दोन पाय आणि दोन हात. तर कधी कधी गिअर घालताना आपण खाली बघतो आणि समोर जाऊन ठोकतो. तर हे सर्व भक्तीच्या सुरुवातीला पण हे असेच खास खळगे येणार. सुरुवातीला येतो मंदिरात समजतच नाही काय करायचं, सगळे दंडवत करतात, मग आपण पण त्यांच्या मागे दंडवत करतो. आणि खास करून जेव्हा प्रेमध्वनी म्हणतात कित्येक जण जे नवीन येतात, जय ओम विष्णुपाद परमहंस, हे आमचं निरीक्षण आहे की ते पहिला उठून उभे राहत जय एकच म्हणतात ना बाकी ठिकाणी. आपल्या इकडे जय 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 भरपूर ला. मग उठून बघतात सगळे झुकलेले असं परत झुकतात. परत उठून बघतात. असे अनेक वेगवेगळे अनुभव आहेत. तेवढेच नव्हे तर अनेक अडथळे पण आहेत. आणि खास करून ह्या सर्व खास कळग्यांनी जी भक्ती भरलेली आहे हा मार्ग काही इतका सोपा नाही आहे. आणि प्रभुपादांनी जरी वर्णन केलं असलं की हा एक रॉयल हायवे आहे, महामार्ग. आपला एक्सप्रेस हायवे तर काहीच नाही. त्याच्याहून मोठे मोठे हायवेज अमेरिकेमध्ये आहेत, त्याला रॉयल हायवे म्हणतात. एकेका ठिकाणी चार चार ओळी असतात, लेन असतात आणि स्मूथ एकदम. गाडी अगदी 200 मैल म्हणजे जवळजवळ किती 250 त्याच्याहून वर जास्त किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. आणि सरळ एक थेट, कुठे वळायचं नाही काय नाही. त्याला रॉयल हायवे म्हणतात. आणि असं सांगतात की त्या हायवेवर शक्यतो ॲक्सिडेंट्स होत नाहीत. तर प्रभुपाद वर्णन करतायत कधी या रॉयल हायवेवर पण ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तसं भक्तिमार्ग हा जरी डोळे झाकून पळण्याचा मार्ग असला तरी सुद्धा सतर्क असणं आवश्यक आहे. म्हणून या सर्व अनेक अनर्थांशी झगडत आपल्याला अनेक अडथळे पार करत आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य अमूल्य मार्गदर्शन आपल्याला भक्ती मार्गामध्ये मिळणं फार आवश्यक आहे आणि ते यामध्ये आपल्याला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर त्याची जाण आपल्याला करून देत आहेत. म्हणून ज्याला या ठिकाणी जो प्रामाणिक आहे गंभीररित्या त्याला प्रगती करायची आहे भक्ती मार्गात त्यांनी या सगळ्यांचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. कोणी म्हणेल कोणाला मला तर काही आवश्यकता नाही. नाही, जो कोणी एकदा हरे कृष्ण मंत्र म्हटलाय त्याच्या हायवेला सुरुवात झालेली आहे. मग तो थांबू शकत नाही. थांबला की चालणार नाही तसं हायवेवर थांबून, नाही का? डू नॉट स्टॉप ॲट एक्सप्रेस वे म्हणतात ना, ऑन एक्सप्रेस वे सांगतात आपल्याला. तर तसे आहे, आता सुरुवात झालेली आहे भक्ती मार्गाला, तर आता परिपूर्णता गाठायची आहे. आणि महत्त्वाचं विशेष करून अनेक प्रसंगी ते आपल्याला नामापराध वैष्णव अपराध याविषयी मुद्दाम माहिती देतात. कारण भक्तिमार्गामध्ये बाकी कशापासून आपल्याला घाबरण्याची आवश्यकताच नाही. जसं कालच्या प्रवचनात तुम्ही ऐकलं असणार, ज्याने जो कृष्ण ग्रह दूषित झालेला आहे त्याला आणखीन कोणत्या ग्रहाची बाधा होणारच नाही का ज्याला कृष्ण, कारण बाकी सर्व ग्रह हे एकाच ग्रहावर अवलंबून आहेत किंवा त्या ग्रहाप्रमाणे इतर सर्व ग्रह कार्य करतात. शनी शुक्र मंगळ राहू केतू सर्व कण सर्व ग्रह जे आहेत हे कृष्ण ग्रहावर अवलंबून आहेत. त्यामुळे ज्याचं जीवन कृष्ण ग्रहानेच ग्रासित झालेलं आहे त्याला अनेक ग्रह जे इतर आहेत जे त्रास देणारे आहेत ते कशाला त्रास देतील? त्रास देऊ शकणार नाहीत. आणि जरी त्रास झाला तरी तो बाह्यातकारी असेल, तात्पुरता असेल. तशा प्रकारे भक्तीमध्ये इतर कोणत्याही खास कळणग्याणी वगैरे आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. केवळ एक सोडून, तो म्हणजे वैष्णव अपराध, यापासून आपल्याला वाचलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण वैष्णव अपराध करत राहू तोपर्यंत आपल्या भक्तीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणारच नाही. सुरुवात त्या मार्गावर नाही, सुरुवातच होणार नाही. म्हणून वैष्णव अपराध हा अतिशय भयानक आणि आपल्याला जाणण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणून भक्ती मार्गामध्ये आपण याची ओळख करून घेणं तरी आणि यापासून दूर राहणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबर ते अनेक काही साधकांच्या प्रश्नांची उत्तरं पण या ठिकाणी देत आहेत. जसं काही प्रश्न ते स्वतःच सांगतात, म्हणतायत भक्तीच्या एखाद्या अंगाचे, जसं नवविधा भक्ती आहे, एखाद्या अंगाचे जर पालन करण्यात आपण दुर्लक्ष केलं किंवा काही एखादा अंग जर आपण करणं पूर्णपणे टाळलं किंवा अपरिपूर्णता आली त्यामध्ये, तर मग आपली आपल्या भक्तीचं काय? हा मोठा प्रश्न आहे. समजा आपण केवळ श्रवण कीर्तन करत राहिलो आणि मग अर्चना शिकली नाही, वंदन शिकलं नाही, आत्मनिवेदन नाही केलं, तर मग काय काय व्हायचं आपलं? तर याच्याबद्दल ते माहिती देत आहेत. अपराध केवळ शुद्ध वैष्णवांप्रतीच होतो का? कोणत्या वैष्णवांप्रती अपराध होतो याचं देखील वर्णन करतायत. जय विजय हे सगळे सामान्य प्रश्न आहेत एखाद्याच्या मनामध्ये येणारे. जय विजय हे जर यांना जर वैकुंठामध्ये स्थान असताना त्यांचं काय या भौतिक जगामध्ये पतन झालं? कारण ते वैकुंठातच होते आणि भगवंतांच्या सेवेत होते, असं असताना त्यांचं का पतन झालं? एकदाच केलेल्या नामजपाने सर्व पाप नष्ट होतात जसं अजामिळाप्रमाणे, तसं मग मी अजामिळाप्रमाणे एकदाच नामजप करेन, मग त्यामध्ये माझ्या सर्व अनर्थांचा नाश होऊन मी भक्तीमध्ये प्रगती करू शकेन का? हा प्रश्न सगळ्यांचाच आहे, शॉर्टकट सगळ्यांना हवाय. कधी कधी मला भक्तीमध्ये आकर्षण वाटत नाही, याचं कारण काय? मी सर्व अपराध करणे टाळत असताना देखील, अगदी सतर्कतेनं असे अपराध करणे टाळून देखील मला कधी कधी त्या दिव्य लक्षणांचा दिव्य भाव विभोरतेचा कधी अनुभव येत नाही का? त्याचबरोबर युधिष्ठिर महाराज आणि पांडव हे तर भगवंतांचे महान भक्त होते, मग असं असताना त्यांचं जीवन जर आपण बघितलं तर नेहमी त्रासाने भरलेलं आहे. मग हे कसं समजायचं आपण? तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या या सर्व 5 दिवसांमध्ये आपल्याला बघायचे आहेत आणि हे सर्व यामधून आपल्याला मिळेल असं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला सांगतात. आणखीन एक फार सुंदर वर्णन करतायत, ते म्हणजे माधुर्य कादंबिनी हे का आरशाप्रमाणे आपलं कार्य आपल्यासाठी कार्य करेल. आरशामध्ये आपण काय बघतो? आपण स्वतःला बघतो. आणि नेमकं काय बघतो? आपली प्रतिमा. म्हणजे काय? जी आपल्याला दिसत नाही ते, बरोबर आहे? आपलं नाकच केवळ आपल्याला दिसतं, आपले डोळे दिसतात का? आपले गाल, आपलं कपाळ काहीच दिसत नाही. समजा आरसाच नसला असता, प्रतिबिंबच नसलं असतं, कोण कशाला स्वतःला एवढं सौंदर्यवान समजलं असतं? नाही. पण जेव्हा आपण आरशात बघतो त्यावेळेला कळतं की एक मोठा पिंपल आलेला आहे आपल्याला आणि हा फार चांगला नाही आपल्यासाठी, कारण सगळे लोक बघणार ना आपल्याकडे, इथे काळा डाग आलाय, इथे पिंपल आलाय आणि इथे पांढरा डाग आलाय, हे चांगलं नाही लोकांसाठी. नाही. मग आरशामध्ये बघितल्यानंतर आपल्याला कळतं की याला मिटवलं पाहिजे. तसं भक्ती मार्गात आपण प्रगती करतो आहोत, पण आपण कुठे आहोत, काय आहोत, कोणत्या स्थितीमध्ये आहोत, आपण कसे दिसतो इतरांना ते आपल्याला कळत नाही स्वतःलाच. तर हा ग्रंथ आपल्याला एका आरशाप्रमाणे कार्य करेल. आपण जेव्हा पाहू किंवा हा ग्रंथ जेव्हा ऐकू आणि जाणून घेऊ प्रत्यक्षात, त्यावेळेला आपल्याला कळेल की आपण कुठे आहोत भक्तीमध्ये, कुठे डाग आलेला आहे, कुठे फोड आलेला आहे, कुठे आणखीन काय काय झालेलं आहे, हे सर्व आपल्याला समजेल. आणि सर्वात शेवटची जी अमृत माधुरी आहे, 8वा अध्याय, यामध्ये कृष्ण प्रेमाविषयी त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून अगदी नवशिक्या भक्तांसाठी आणि अतिशय उच्च प्रगत भक्तांसाठी त्यांची काय लक्षणं आहेत, आणि त्या उच्च प्रगत भक्तांमध्ये जेव्हा कृष्ण प्रेम जागृत होतं त्या अवस्थेमध्ये भगवंत स्वतःला कसे प्रकट करतात आपल्या समोर, कधी कधी हा प्रश्न असतो. आपल्याला नेहमी प्रशिक्षण दिलं जातं की आपण भगवंतांना पाहण्याची इच्छा करायचं नाही, तर भगवंतांची इतकी सेवा करावी की भगवंत स्वतः आपल्या समोर प्रकट होतील. हा सोपा मार्ग आहे. पाहण्याची इच्छा केली तर भगवंत स्वतःला दाखवणार नाहीत, कारण दुर्योधनादी अनेक असुरांनी भगवंतांना पाहिलं, पाहूनच सर्व काही होतं का? नाही. तर त्यांच्याविषयी सर्व माहिती, त्यांची सेवा करण्याची इच्छा, तो प्रेमभाव जेव्हा आपल्यामध्ये असेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आदान प्रदान होतं. म्हणून त्या अगदी प्रगत अवस्थेमध्ये ज्या वेळेला भक्त भगवंतांना पाहतो त्यावेळेला ते भगवंतांचं सुंदर रूप माधुरी जी भगवंतांची आहे, केवळ त्याचे नेत्रच तृप्त होतात असं नाही, तर त्या भक्ताची सर्व इंद्रिय नेत्राच्या रूपामध्ये येतात. आणि जसं पाहिल्यानं त्याला तृप्ती मिळते तसं सर्व इंद्रियांना तृप्ती आपोआप मिळते ज्या वेळेला त्या प्रेमामध्ये भगवंत प्रकट होतात तेव्हा. तर याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आपण तेवढ्या खोलवर जायचं नाही, बघू कुठपर्यंत आपण जाऊ शकतो, पण थोडक्यात लक्षणं तरी आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे हा जो काही ग्रंथ आहे हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर पहिल्या अध्यायाला सुरुवात करतात आणि सुरुवातीला ते मंगलाचरण म्हणतायत. आज आपण या मंगलाचरणापर्यंत आपण घेऊया, त्यानंतर उरलेला आपण पुढच्या वेळेला घेऊ. अतिशय सुंदर श्लोक आहे, रुद्वप्रे नव भक्ति शस्य वितते संजीवनी स्वागमा रंभे काम तपर्तु दाह दमनी विश्वाप गोल्लासिनी दूरान मे मरुशाखिनो चरसी भावाय भूयात् प्रभु श्री चैतन्य कृपा निरांकुश महामाधुर्य कादंबिनी। या प्रकारे सुंदर वर्णन करतायत। ते म्हणतायत कि श्री चैतन्य महाप्रभूंची जी कृपा आहे निरांकुश अथांग कृपा ज्याला कशाची मर्यादा नाही अशी ही अथांग महामाधुर्य कादंबिनी। या माधुर्य कादंबिनी प्रमाणे जसं काळे ढग जसे आपल्याला वर्षाव करतायत आपल्या जलाने आणि जीवन प्रदान करतायत तशा प्रकारची राधाकृष्णांची ही माधुरी ही आपल्यावर वर्षाव करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू आलेले आहेत। आणि अथांग सागराप्रमाणे आहे त्याला काहीच मर्यादा नाही। आणि कशा प्रकारे प्रकट होते तर ते सांगतात श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा अमर्याद माधुर्याने भारित असणाऱ्या ढगांप्रमाणे आहे। ती हृदयात नवविधा भक्तीला संजीवनी प्राप्त करतात। आणि हे सर्व जे ढग आहेत ते जेव्हा आपल्यामध्ये प्रकट होतात आपल्या जीवनामध्ये त्यावेळेला जी नवविधा भक्ती आहे तिचा उदय होतो आणि तिला संजीवनी नवीन जीवन प्रदान होतं। संजीवनी स्वागमा हृद वप्रे नवविधा भक्ती एखाद्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय होतो। रंभे काम तपर्तु दाह दमनी आणि ते म्हणतायत केवळ तेवढंच नाही तिच्या अचानक आगमनाने या माधुरीच्या या काळ्या ढगांच्या या चैतन्य महाप्रभूंच्या कृपेच्या अचानक आगमनाने कामरूप जे काही तप्त दाहक दाह दमनी आणि दमन करणारे असे जे दाह आहेत आपल्या जीवनाला पूर्णपणे नाश करणारे त्या सर्वांचं ते दमन करून टाकतायत एका क्षणात। अचानक आगमन होतं आणि या चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं आपल्यातील सर्व कामवासना निघून जातात। विश्वाप गोल्हासिनी आणि या सर्व संपूर्ण जगातील जीवरूपी ज्या मोठ्या नद्या आहेत त्या सर्व नद्यांना अतिशय उल्हास निर्माण करून देत आहेत। अथांग हा जनसमुदाय आणि केवळ मनुष्यच असे आहेत असं नाही जीव हे अनेक स्थितीमध्ये अनेक स्तरांवर आहेत त्या सर्व जीवांना एकाच वेळी ही कृपा प्राप्त होणे सर्वजण उल्लसित होत आहेत अशी ही महामाधुरी आहे। आणि स्वतः विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात दूरान मे मरुशाखिनो आणि मी मात्र या संपूर्ण तप्त वाळवंटामध्ये एका कोपऱ्यात कुठेतरी सुकलेल्या वृक्षाप्रमाणे पडलेलो आहे। म्हणून हे चैतन्य महाप्रभू दूरून का असे ना तुम्ही माझ्यावर या एका थेंबाचा वर्षाव करा जेणेकरून मला माझ्या या जीवनामध्ये तुमच्या कृपेची जो थोडक्यात वर्षा होईल त्याने मी तृप्त होऊन जाईन आणि माझ्यामध्ये या भक्तीच्या अंकुराचा या पल्लवीचा उगम होईल। या प्रकारे ते वर्णन करतात। आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आहे आपल्याला रूप गोस्वामी यांनी जे काही प्रदान केलंय भक्तीमध्ये त्याला काही मर्यादा नाही। श्रील प्रभुपाद हे म्हणतात की आपण सर्वजण रूपानुग आहोत। का बरं रूपानुग आहोत? ते सर्व काही या आचार्यांकडून आलेलं आहे रूप गोस्वामी म्हणून त्यांना वंदन करताना विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात भक्ती ही पूर्वे श्रिता तंतु रसम पश्येत यदात्तधी तम नवमी सततम रूप नाम प्रिय जनम हरे। पूर्व भक्ती पूर्वाचार्यांनी पण आपल्याला दिलेली आहे। पूर्वी काही भक्ती नाही आहे का? नाही। अनेक आचार्य होऊन गेले त्यांनी सर्वांनी आपल्याला भक्ती प्रदान केलेली आहे। जसे प्रल्हाद जनक भीष्म वयासकी अनेक कुमार या सगळ्यांनी आपल्याला भक्ती दिलेलीच आहे. आणि ही भक्ती जी पूर्वाचार्याने दिली रसम पश्येत यदात्तधी, या भक्ती मार्गाचा जरी आपण अवलंब केला असला तरी सुद्धा रूप गोस्वामींच्या अमर्याद कृपेने असीम कृपेने आपल्याला अशी बुद्धी प्राप्त झालेली आहे जेणेकरून चैतन्य महाप्रभूंची ही महान कृपा समजून घेण्याची आपली पात्रता निर्माण झाली. आणि एवढंच नव्हे तर त्याच्या केवळ प्राप्तीनं या बुद्धीच्या प्राप्तीनं आपण या संपूर्ण रसामध्ये आपण सर्वजण डुंबून गेलो. आणि ते म्हणतात की अशा रूप गोस्वामींना जे हरिंच्या भक्तांचे प्रिय आहेत त्यांना मी वंदन करतो. या प्रकारे ते पहिल्यांदा ग्रंथाच्या सुरुवातीला रूप गोस्वामींचं वंदन करत रूप गोस्वामींना वंदन करतायत आणि मग या संपूर्ण अध्यायाला सुरुवात करतायत. तर भगवंत हे स्वतः रसमय आहेत, रसो वै सहा असं भगवंतांचं वर्णन आहे. आनंद चिन्मय रस, आदी रस, अशा अनेक स्तरांमध्ये हे सर्व रस भगवंत स्वतः रसप्रदान आहेत. सर्व रस हे भगवंतांपासून येत आहेत. भगवंत हे रसराज आहेत, भगवंत हे रसिक शेखर आहेत. अशा अनेक वर्णनामध्ये भगवंत स्वतः सर्व रसांचे अधिपती आहेत. म्हणून या भक्तीचं तत्व जर आपल्याला समजायचं असेल, ही भक्ती आपल्याला कशी प्राप्त झाली हे जर समजायचं असेल तर भगवंतांचं परम लक्षण आपल्याला समजणं फार आवश्यक आहे. म्हणून हे रस नेमके काय आहेत, भक्ती नेमकी काय आहे आणि कशा प्रकारे एखाद्या जीवाला भक्ती कशी मिळते ह्याचं तत्व आपण पुढच्या प्रवचनात बघूया. हरे कृष्ण.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
मागच्या शुक्रवारी आपण पाहिलं माधुर्य कादंबिनी याचा अर्थ काय. श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा ही एका काळ्या पावसाळी ढगाप्रमाणे आहे जी या तप्त वाळवंटात, भौतिक जगतरूपी तप्त वाळवंटात सुकलेल्या वृक्षांना जीवनरूपी जल प्रदान करते. तशी माधुर्य कादंबिनी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी याला शीर्षक दिलं कारण आपली भक्तीलता ही सुप्त कृष्ण भावना अजूनही या भौतिक जगामध्ये आहे आणि या भौतिक जगाच्या संपर्कामुळे या कृष्ण भावनेला एक आवरण चढलेलं आहे, तर तिला आपल्याला बाजूला काढायचं आहे. त्या जलसिंचनाने ही भक्तिलता वाढणार आहे आणि ह्या भक्तिलतेला पुढे रूप गोस्वामींच्या म्हणण्यानुसार श्रद्धेवरून भक्ती, श्रद्धा ही पहिली पायरी आहे, त्यानंतर कृष्ण प्रेम हे अंतिम, हा अंतिम स्तर आहे. तर अगदी सुरुवातीच्या पालवी फुटल्यापासून ते भावभक्तीमध्ये त्याला फुलं लागणं आणि अंतिम कृष्ण प्रेम म्हणजे ते फळ प्राप्त होणं इथपर्यंत हे माधुर्य कादंबिनी आपल्याला विश्लेषण करेल. आणि अगदी सामान्यपणे नवशिक्या भक्तांमध्ये पण जे काही सामान्य प्रश्न आहेत, भक्तीमध्ये जे संशय आहेत, सुरुवातीच्या स्तरावर आपण नेहमी अशा खास कळग्यातून जात असतो. अशा यामध्ये भक्तीला कशाप्रकारे आपण मिळवलं पाहिजे हे या ग्रंथामध्ये दिलं आहे. आणि त्याचबरोबर अगदी उन्नत स्तरावर पोचलेले भक्त, ज्यांना कृष्ण प्रेम नेमकं काय आहे, भगवंत कसे काय त्यांच्यावर प्रकट होतात, इथपर्यंत या लक्षणांचं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर हा ग्रंथ आपल्यासमोर एका आरशाप्रमाणे आहे. आरसा ज्याप्रमाणे आपलं व्यवस्थित प्रतिबिंब देतो, आपण कुठे आहोत, काय आहोत, कुठल्या स्तरावर आहोत, तशा प्रकारे माधुर्य कादंबिनी आपल्याला एका आरशाप्रमाणे मार्गदर्शन करते, आपलं स्वतःचं भक्तीमधील अस्तित्व दाखवून देते. मंगलाचरणामध्ये स्वतः श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर प्रार्थना करतायत त्या श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेला. चैतन्य महाप्रभूंची ही कृपा या सर्व जीवांना पल्लवित करणारी आहे. ते म्हणतात, मी दूरूनच का असेना माझ्यावर तुमची कृपा असू द्या, जेणेकरून माझे हे या वाळवंटात सुकलेला जो काही वृक्ष आहे, भक्तीचा वृक्ष, याला मला पुन्हा एकदा ह्या कृष्ण प्रेमामध्ये रममाण होता येईल, आणि ते माधुर्य प्रेम काय आहे ह्याचं नेमकं मला ते फळं चाखता येतील. त्यानंतर पहिल्यांदा ते आचार्यांना वंदन करतात, म्हणतात, ज्या प्रकारे पूर्वाचार्यांनी आपल्याला भक्ती दिलेली आहे, कुमार, नारद, आसित, देवल वगैरे या सगळ्यांनी, तर यांच्या भक्तीमध्ये प्रल्हाद महाराज वगैरे हे सर्व महाजन जे आपल्याला हे मार्गदर्शन देत आहेत, तीच भक्ती पुन्हा एकदा श्री रूप गोस्वामींनी आपल्याला प्रदान केली. पण यामध्ये यावेळी काय, तिला आणखीन रसभारित करून त्याचबरोबर अगदी योग्यरित्या वैज्ञानिकरित्या तिला आपल्यासमोर आणलेलं आहे, आणि म्हणून ते प्रणाम करतायत रूप गोस्वामींना. जे सर्व हरिभक्त त्यांच्या अशा जनांना प्रिय आहेत. तर इथपर्यंत आपण आलो होतो. त्यानंतर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्या जीवनातील महत्व सांगतात. आराध्य भगवान ब्रजेश तनय तद्धाम वृंदावनम, ब्रजेंद्र नंदन भगवान श्री कृष्ण यांची भक्तीच, त्या भक्तीचा अंतिम स्तर ज्यांनी चाखला, असे गोपी, गोप गोपी वृंदावनात वृंदावनवासी यांच्या भक्तीचं वर्णन त्यांनी केलं. आणि अशा भक्तीला कुठे कोण प्रमाण आहे, स्वतः श्रीमद भागवत. आणि या श्रीमद भागवतामध्ये याहून दुसरं कोणतंही प्रमाण आपल्याला आवश्यक नाही. भक्तीमध्ये आपल्याला प्रमाण हवं असतं. हा ग्रंथ सर्व शास्त्रांचं सार आहे, अर्क आहे, आणि असा अर्क आपल्याला जे काही प्रदान करतो ते तत्व जीवनामध्ये सर्वात मुख्य असतं. याहून दुसरं काही पाठपुरावा करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. दुसरीकडे कुठे भागवताचं वर्णन, भागवता संदर्भात त्याला पुरस्कृत करणारे काही ग्रंथ असतील त्याची काही आवश्यकता नाही, कारण भागवत स्वतःच एक असा ग्रंथ आहे ज्याचं प्रमाण म्हणजे अंतिम सत्य आहे, ज्यामध्ये परमसत्य भगवान श्री कृष्णांचं परिपूर्ण वर्णन आलेलं आहे. तिथे कशाचीच कमतरता ठेवलेली नाही. तसं हे भागवत आपल्या जीवनामध्ये स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला प्रदान केलेलं आहे. श्री चैतन्य महाप्रभोर मतमिदम, तशा गोपींचं जे उच्च प्रेम याचं प्रमाण आहे श्रीमद भागवत. त्यामुळे भागवताशिवाय आपल्याला दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही. म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, भक्ती विनोद ठाकूर ह्या सर्व आचार्यांनी आपल्याला याचं महत्व सांगितलेलं आहे. भक्ती सरस्वती ठाकूर म्हणतात की या जगातील जेवढी काय लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत, वाचनालयात, ग्रंथालयात पुस्तकं आहेत, सगळी जरी जळून भस्मसात झाली आणि केवळ श्रीमद भागवत जर राहिलं तर काहीच या जगाचं नुकसान झालेलं नाही. आणि या उलट जर भागवत नसेल आणि सगळी काही पुस्तकं या विषयाची त्या विषयाची असतील पण ते जीवनाला दिशा मिळवून देऊ शकणार नाही. सर्व काही आपण गमावलेलं आहोत एवढं भागवताचं महत्व आहे. म्हणून अशा भागवतामध्ये पुढे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला सिद्ध होतात की ब्रह्म भगवान ब्रह्म आता थोडक्यात हा ब्रह्म साक्षात्कार हा सुरुवातीचा साक्षात्कार आहे प्राथमिक अवस्था आहे. त्यानंतर परमात्मा आणि नंतर भगवान साक्षात्कार. मायावादी जे काय म्हणतात की भगवंतांना कोणती भावना नाही. आपल्या सर्वांना या ठिकाणी त्या भावनेमुळे त्रास होतो आपल्या सगळ्यांच्या भावनेमुळे. याची भावना जोपासा त्याची भावना जोपासा पण खऱ्या अंतिम सत्यामध्ये हे सर्व काही नाहीच आहे. सर्व काही निराकार आहे निर्गुण आहे. त्यामुळं तशा स्थिती म्हणजे सुप्त अवस्था शून्य अवस्था. तशा अवस्थेत जर आपण गेलो आणि भगवान जे काही आपण म्हणतो ही एक कल्पना आहे आणि खऱ्या अर्थानं निराकारत्व हेच अंतिम सत्य आहे. पण हे साफ चुकीचं आहे. भागवत कधीच आपल्याला सांगत नाही. म्हणून भागवतावर शंकराचार्यांनी पण टीका केलेली नाही कारण करू शकत नाहीत. इतकं भगवंतांचं परिपूर्ण वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला हे सांगतायत की जे ब्रह्म सर्वात अंतिम सत्य म्हणून लोक म्हणतात त्या ब्रह्माचे स्रोत मूळ पुरुष आहेत भगवान श्रीकृष्ण. त्यांच्यापासून उत्सर्जित जी अंगकांती आहे जो प्रकाश आहे तिला निराकार ब्रह्म म्हणतात. आणि असा निराकार ब्रह्म ज्याचं वर्णन सर्व शास्त्रांमध्ये आलेलं आहे ते दुसरं तिसरं काही नसून भगवंतांचे उत्सर्जित किरण आहेत. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम भगवद्गीतेमध्ये पण या ब्रह्म स्वतः भगवान सांगतात या ब्रह्माचं प्रतिष्ठा अहम मी स्वतः याची प्रतिष्ठापना म्हणजे मी स्वतः ज्याचा निर्माता आहे या प्रकारे भगवान सांगतायत. आणि इथे आपल्याला हे सिद्ध करून दाखवतायत की जे अंतिम सत्य लोक म्हणतायत ते खऱ्या अर्थानं अंतिम सत्य नाही. ती प्राथमिक अवस्था आहे. तोही एक साक्षात्कार आहे पण परिपूर्ण नाही. सच्चिद आनंद यामध्ये सत साक्षात्कार आहे. भगवान साक्षात्कार हा सच्चिद आनंद साक्षात्कार आहे. म्हणून भगवान परिपूर्ण आहेत. त्यांना भावना आहेत. ज्या रीतीने आपल्याला भावना आहेत या जगामध्ये तशा भगवंतांना देखील भावना आहेत. भगवंत भावनाविरहित काही कार्य करू शकत नाहीत. रामायणामध्ये चैतन्य चरितामृत श्रीमद भागवत यामध्ये भगवंत आणि भक्तांमधील जे आदान प्रदान आहे हे सर्व त्या भावनेच्या स्तरावर आहे. परंतु ही भावना या भौतिक जगातील आपल्यासारखी कलुषित भावना नाही. आपण थोडंफार इकडे तिकडे झालं की आपण सर्व भौतिक स्तरावर उतरतो. उतरतो याचा अर्थ आपण लगेच त्या स्तरावर भांडायला लागतो. भौतिक स्तर म्हणजे काय तीन गुणांमध्ये सत्व रजतम. आणि या तीन गुणांमध्ये काय होणार एक तर आपण आळशी होणार एक तर त्या तमोगुणामध्ये भयानक प्रकारचे उपद्रव करणार नाहीतर रजोगुणामध्ये केवळ इकडे तिकडे धावत राहणार काही दिशा नाहीतर सत्वगुणामध्ये आपण बऱ्यापैकी ध्यानामध्ये स्वतःमध्येच आनंदी राहायचा प्रयत्न करणार प्रयत्न. तर हे सर्व काही या भावना भौतिक जगामध्ये येतात पण शुद्ध सत्व भगवंतांप्रती ज्या आदानप्रदानाच्या भावना आहेत त्या दिव्य गुणामध्ये आहेत त्या भौतिक जगातल्या नाहीत. तसं भगवंत हे परिपूर्ण मूर्तिमंत स्वरूप आहेत. सर्व भावनांचे आगर आहेत. म्हणून भगवंतांचं सुंदर वर्णन या ठिकाणी वेगवेगळ्या उपमा देऊन वेगवेगळी उदाहरणं देऊन श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात. आणि हे सांगण्याचं खरं तात्पर्य काय आहे की मनुष्याला ज्या वेळेला भक्तिमार्गामध्ये कोणी येतो जसं मागच्या वेळेला आपण पाहिलं की भक्तिमार्ग प्रगाढ आहे. अनंत असा प्रवास आपल्याला करायचा आहे तिथपर्यंत पोचायचा आहे. पण जर आपल्याला त्याचं वर्णन माहीत नसेल कुठे जाणार आपण तिथे काय अवस्था असेल आपली आपण कोणत्या स्थितीमध्ये असणार, कशी भावना असेल, कोण कोण असेल तिथे, तर मग आपण कधीच उद्युक्त होणार नाही किंवा प्रोत्साहित होणार नाही त्या ठिकाणी जाण्यासाठी. ते वर्णन आपल्याला समोर आलंच पाहिजे. आपण एका गावी जाणार आहे पण त्या गावची काहीच माहिती नाही, तर असा कोणी प्रवास करत नाही. केवळ मूर्खच लोक प्रवास करतात. आम्ही परवा रस्त्यावरून, कित्येक वेळा तुम्ही पण पाहता, रस्त्यावरून जाता येता मूर्ख लोक जेव्हा दिसतात आपल्याला वेडे, कुठे जंगलात कुठे कुठे फिरत असतात, त्यांचे कपडे म्हणजे निश्चितच आपल्यासारखे नसतात आणि सर्व काही त्यांच्याकडे गाठोडं असतं, त्याच्यात सगळ्या गावचा कचरा असतो. आणि मग आश्चर्य आहे, त्यांना कुठला रोग होतो की काय होतो, कसे खातात काय खातात. कधी कधी विचार केलं की भयानक अवस्था आहे ना. तर त्यांना काय वाटतं, आपण सर्व वेडे आहोत. जग वेड्यांचंच भरलेलं आहे. तर अशा वेड्यांना काही मार्गच नाही, गंतव्यस्थान काहीच नाही. तर तसे जर आपण प्रवास करायला लागलो तर आपण एक महामूर्ख ठरू. आणि आहोत आपण सर्वजण. आतापर्यंत तरी होतो की आपल्याला माहित नाही जीवनामध्ये काय करायचं, कुठं जायचं, पण आता निदान समजतंय. पण अजूनही ते लक्षणं माहीत नाही आहेत. तिथे काय असणार, जिथे पोचायचं आहे, मोठा प्रश्नचिन्ह आहे आपल्या डोळ्यासमोर की कसं वर्णन असेल तिथे, भगवान कसे असतील, कशाप्रकारे ते तिथे लीला करतायत. आपल्याला कंटाळा तर नाही ना येणार, आपल्याला कोणी बघेल की नाही, अनेक संशय येतात. पण शास्त्र आपल्याला या प्रकारे हमी देतं, सांगतं की खरोखर या ठिकाणी असं आहे. आणि मग आचार्य वगैरे जे महाजन आहेत हे सर्व येऊन आपल्याला ही माहिती देतात, काही काळजी करू नका, आमच्या मार्गाचं अनुगमन करा, सर्व परिपूर्ण अवस्था तुम्हाला मिळेल. म्हणून आपल्याला खात्री एकच आहे, विश्वास आपल्याला या प्रकारे असलाच पाहिजे, ठाम विश्वास, दृढ विश्वास. महाजनो येन गता सपंतः. कोणी आपल्याला विचारलं की कोणत्या तत्वावर आधारित तुम्ही हे सर्व मार्ग गमन करताय, तुम्हाला काय माहीत पुढे होणार, तर आपले एकच एक आहेत आश्रयस्थान, एकच एक आपल्याला मार्ग देणारे आहेत, ते म्हणजे महाजन. ज्या महाजनांनी ज्या मार्गावरून मार्गक्रमण केलेलं आहे तो मार्गच आपल्याला परिपूर्ण अवस्था मिळवून देणार आहे. त्यांच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काही नाही. म्हणून ज्यांनी हे सर्व पाहिलेलं आहे ते आपल्याला वर्णन करून सांगतायत. असं वर्णन भागवतामध्ये येतं. म्हणून भगवंत हे परिपूर्ण आहेत याचा अर्थ भगवंतांमध्ये सर्व काही आहे. जी आपण कल्पना करतो कल्पना करत नाही त्याच्या पलीकडे जे काही असेल सर्व भगवंत आहेत. अधोक्षज अधि अक्षज, अधि म्हणजे या अक्षज म्हणजे डोळे नेत्र, या डोळ्यांच्या पलीकडे काय असेल ते सर्व काही भगवंत आहेत. डोळे म्हणजे नुसते हे डोळे नाहीत, चर्म डोळे नाहीत, अगदी ज्ञानाचे नेत्र पण, मनाचे पण, सगळ्याच्या पलीकडे भगवंत आहेत. आणि त्यांचं वर्णन महाजनांनी ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी जर नाही केलं तर आपल्याला कसं समजणार. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या ठिकाणी सांगतायत त्या भगवंतांपर्यंत, त्यांच्या धामापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि त्या भगवंतांचं वर्णन या ठिकाणी खूप सुंदर त्यांनी केलेलं आहे. हे स्वतः भगवान परम आनंदमय पुरुष आहेत, त्यांच्यामध्ये परिपूर्ण आनंद आहे. ब्रह्माचे ते स्रोत आहेत. ब्रह्मस्तरावरचा आनंद हा क्षणिक आहे, तात्पुरता आहे. परिपूर्ण आनंद तिथे मिळणार नाही. आहे, मिळेल, परंतु त्या ठिकाणी आपली स्थिरता नाही. जर आपण पुढे प्रगती नाही केली तर आपण त्या ठिकाणून खाली पण येऊ शकतो. तसे भगवान परम ब्रह्म, ब्रह्माचे देखील स्रोत, हे भगवान स्वतः रसग्राह्य आहेत. रसग्राह्य याचा अर्थ भगवान सर्व रसाने परिपूर्ण आहेत. भगवंतांचं नाव आहे रसराज. शिल प्रभुपादांनी एक छोटासा ग्रंथ लिहिलाय, काय नाव आहे त्याचं? रसराज श्रीकृष्ण. आपण छोटे पुस्तक कधी वाचत नाही ना, पण असो, पण फार सुंदर पुस्तक आहे. त्यामध्ये शिल प्रभुपाद भगवंत कसे रसराज आहेत, सर्व रसांचे आदान प्रदान भगवंत कशा प्रकारे करतात हे सांगितलेलं आहे. तर रसराज याचा अर्थ काय, कोणाला म्हटलेलं आहे रसराज, का बरं ते रसराज आहेत? चैतन्य चरितामृतामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी खूप सुंदर व्याख्या करतात. ते म्हणतात, शृंगार रसराज मय मूर्ती धर, अतएव आत्मपर्यंत सर्व चित्त हर. भगवान स्वतः सर्व माधुर्य रसाने परिपूर्ण आहेत, शृंगार रसमय मूर्तीधर. मूर्तीधर अर्थात भगवंत काही निराकार नाही आहेत, भगवंत मूर्तिमान पुरुष आहेत, मूर्तिमान स्वरूप आहे भगवंतांचा, जे या सर्व रसाने भारित आहे. आणि कोणकोणते रस आहेत, अशा या सुंदर रसाने परिपूर्ण असणारे भगवान रसराज यांना ज्यांना म्हटलेलं आहे, त्या रसराजचं वर्णन शिल प्रभुपाद एका वाक्यामध्ये त्याची व्याख्या देतात. रसराज याचा अर्थ, लॉर्ड्स ॲपेटाईट फॉर लव इज अनलिमिटेड, ह्याला म्हणतात रसराज. ॲपेटाईट म्हणजे भूक, तर प्रेमाची जी भूक आहे ती भूक अनलिमिटेड, अनंत अशी भूक आहे त्या भगवंतांना, त्यांना म्हणतात रसराज. रस याचा अर्थ आदान प्रदान, आणि त्या स्तरावर त्या रसामध्ये आपण आदान प्रदान करतो भगवंतांशी. तो जर रस नसेल तर आपण आदान प्रदान करू शकणार नाही. आपल्या या जगातील पण नाती जी आहेत त्यामध्ये रस आहे, त्याला श्रील प्रभुपाद म्हणतात भौतिक रस. हा रस जर नसेल तर आपण आदान प्रदान करूच शकणार नाही, कुणाशी बोलूच शकणार नाही, ते प्रेम व्यक्तच करू शकणार नाही, मग ते भौतिक का असे ना. म्हणून या जगामध्ये तो रस आहे, परंतु या जगातला भौतिक अतिशय त्याला दुर्गंधी आहे, कारण त्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रेम नाही, शोषण आहे. प्रेम नव्हे तर केवळ काम आहे. काम याचा अर्थ केवळ स्वतःची इंद्रिय तृप्ती करून घेणं, दुसऱ्यांची नाही. म्हणून वैष्णवता याचा अर्थ काय, स्वतःची इंद्रिय तृप्ती नाही, दुसऱ्यांची इंद्रिय तृप्ती. त्याच्यासाठी आपण झगडायचं आहे, त्याच्यासाठी आपण कष्ट घ्यायचे आहेत, याला म्हणतात वैष्णव. वैष्णव याचा अर्थ जो वैरागी आहे. वैराग्याचं जीवन कसं पाहिजे, की त्यानं शरीरातले प्रत्येक पेशी झिजवली पाहिजे दुसऱ्यांसाठी. तर हे वैष्णवांचं वैष्णवांची व्याख्या अशी आहे. वैष्णव याचा अर्थ जो स्वतःसाठी काही करत नाही जगामध्ये, तर तो प्रत्येक पेशी आपली झिजवतो दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी, पण आत्मस्तरावर, भक्तीच्या स्थितीवर. तर भगवान या प्रकारे रसाचं आदान प्रदान करतायत प्रत्येकाशी, आणि त्यांची भूक प्रचंड आहे. अनंत कोटी जीवात्मे पण भगवंतांशी या प्रकारे आदान प्रदान करू शकतात तरी भगवंतांना संतुष्टी मिळत नाही, त्यांना म्हणतात रसराज. इतकं भगवंतांकडे एवढा स्कोप आहे, ही मोठी इंडस्ट्री आहे. प्रेम, प्रेमाची इंडस्ट्री आहे. तर या ठिकाणी केवळ आदान प्रदान आहे. तर अशा प्रकारे भगवान स्वतः या आनंद चिन्मय रसामध्ये स्थित आहेत. स्वतः ते स्थित आहेत त्या आनंदामध्ये, आणि दुसऱ्यांनाही ते वाव देतात तशा प्रकारे आदान प्रदान करण्यासाठी. आणि या रसराज भगवंतांशी आदान प्रदान हे एकूण 12 रसांमध्ये आपण करू शकतो. त्यापैकी 5 रस हे मुख्य रस आहेत. कोणकोणते? शांत रस, दास्य रस, सख्य रस, वात्सल्य रस, माधुर्य रस. तर या प्रकारे शांतरसामध्ये सर्व काही साज सामग्री भगवंतांची, दास्य रसामध्ये भगवंतांची दासरूपात, सख्य रसामध्ये भगवंतांशी सवंगड्यांच्या रूपात, वात्सल्य रसात भगवंतांचे माता पिता बनून, आणि माधुर्य रसात भगवंतांचे प्रेमी बनून, या प्रकारे आपण भगवंतांशी आदान प्रदान करू शकतो. पण श्रील प्रभुपाद खूप सुंदररित्या सांगतात. यांना मुख्य रस का म्हटलेला आहे आणि इतर जे सात रस आहेत ते कोणकोणते आहेत माहिती आहेत कोणाला? एखाद दुसरे वीर्य रस, रौद्र रस, विभत्स नाही, अद्भुत रस, अजून हास्य आणि भयानक, हे असे सात रस आहेत. प्रभुपाद याचं वर्णन करतात की मुख्य आणि गौण असं का म्हटलेलं आहे, कारण म्हणतात ह्या मुख्य रसांमध्ये जेव्हा आदान प्रदान होतं आणि ते अपरिपूर्ण राहतं, म्हणजे या पाच रसांची अपरिपूर्णता जेव्हा होते त्यावेळेला हे गौण रस प्रकट होतात. म्हणजे भगवंतांशी जर प्रेमाचं आदान प्रदान नाही झालं, सर्व प्रेमाचंच आहे, पण या प्रकारे तृप्ती नाही झाली त्यामध्ये, तर मग इतर सात जे रस आहेत बिभत्स, भयानक, रौद्र, वीर्य, या प्रकारे हे रस भगवंतांशी प्रदान अशा प्रकारे निर्माण होतात. जसं माधुर्य रसामध्ये आपल्या भौतिक उदाहरणामध्ये पण असंच आहे. भौतिक उदाहरणामध्ये ज्या वेळेला त्या माधुर्य म्हणजे तथाकथित परावर्तित जे रूप आहे त्याची जर परिपूर्णता नाही झाली, कामाची तृप्ती नाही झाली, तर क्रोध प्रकट होतो. हे सरळ सरळ व्याख्या आहे. आपली इच्छा जर पूर्ण नाही झाली तर मग त्याच्यापासून निश्चितच क्रोध प्रकट होणार. तर तशा प्रकारे भौतिक आध्यात्मिक जगामध्ये पाच मुख्य रसांमध्ये जेव्हा अपरिपूर्णता राहते, म्हणजे त्या दिव्य स्तरामध्ये, तर हे पाच गौण रस प्रकट होतात, सात गौण रस प्रकट होतात. या प्रकारे भगवंतांशी हे आदान प्रदान आहे. म्हणून जीवांचं जे आदान प्रदान आहे या रसामध्ये, हे विशेष करून या भौतिक जगामध्ये एकाच स्तराच्या पेशींबरोबर होतं, एकाच स्तराच्या योनींमध्ये होतं. म्हणजे मनुष्य मनुष्यांशी प्रेम करतो, पक्षी पक्ष्यांशी प्रेम करतात, वृक्ष वृक्षांशी, अशा प्रकारे एक समान याच्यामध्ये. तर हे खरं तत्व आहे, कारण दिव्य रसामध्ये, दिव्य भगवंतांच्या धामामध्ये सर्वजण आपण एकाच स्तरावर आहोत. ममैव अंशो जीव लोके, एकाच भगवंतांचे अंश आहोत. तर या प्रकारे एकाच स्थितीवर आपलं सर्व आदान प्रदान सुरू असतं. पण या भौतिक जगामध्ये आल्यानं आपण प्रत्येक आवरणं वेगवेगळी घेतो आपल्या इच्छांनुसार, आणि जी अंतिम इच्छा आपली भगवंतांना संतुष्ट करणं आहे ती आपण विसरून जातो. म्हणून इथे कलह हे सर्व काही सुरू होतं. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यावर पण व्यवस्थित प्रेम करू शकत नाही, इतर प्राण्यांवर तर सोडाच. तर हे हा विरोधाभास या जगामध्ये. पण आध्यात्मिक जगामध्ये आपण सर्वजण त्या दिव्य स्थितीमध्ये आहोत, भगवंतांशी त्या प्रकारे आदान प्रदान करतो, त्या एकाच पातळीवर. तर हे सर्व रसांचं आदान प्रदान आहे, आणि भगवान हे या प्रकारे रस आहेत. म्हणून भगवानशी जो काही रसाचं आदान प्रदान होतं त्याला म्हणतात आदिरस. हा आदिरस आहे. या प्रकारे भगवंतांशी आदान प्रदान होत. पुढे ते भागवतातून खूप सुंदर दोन आपल्याला वर्णनं देतात. रसो वै सह हे भगवंतांचं वर्णन आहे. भगवंत हे सर्व रसांचे आगर आहेत, सर्व रस भगवंतांकडे आहेत. रस ही एवाय लब्धानंदी भवती, आणि जे जीवात्मे आहेत त्यांना संतुष्टी केव्हा मिळणार? जेव्हा त्या भगवंत रसमय भगवंतांशी जेव्हा आपण आदान प्रदान करतो तेव्हाच संतुष्टी मिळणार. त्या भगवंतांना जीवनातून काढा, या ठिकाणी केवळ शुष्क रस आहेत. वर करणे केवळ आनंद म्हणून आपल्याला मिळतो, सुख म्हणून आपल्याला मिळतं, पण तेच सुख दुःखाचं कारण होतं. त्यामुळे या जगातील जे काही आदान प्रदान आहे हे परिपूर्ण नाही. इथे आपण नेहमीच वैफल्यग्रस्त होणार, नेहमीच त्रासात जाणार, नेहमी दुःख भोगणार. म्हणून जोपर्यंत जीवात्मा त्या रसमय भगवंतांशी आदान प्रदान करत नाही तोपर्यंत त्या रसामध्ये परिपूर्णता येत नाही, त्याच्या खऱ्या जीवनाला सुरुवात होत नाही, त्याच्या जीवनामध्ये तो रस खरा प्रकट होत नाही. म्हणून या प्रकारे कृष्ण नाम, भगवंतांचे विग्रह, भगवंतांचे भक्त भगवंतांची साध सामग्री ह्या सगळ्यांशी आपलं प्रेम पाहिजे, तेव्हाच मग आपण त्या भगवंतांशी त्या रसाचं आदान प्रदान आपण बघू शकतो. म्हणून या प्रकारे जीवात्मेच संतुष्ट होऊ शकतात. खूप सुंदर भागवतातला हा श्लोक आहे. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण यांना अक्रूर घ्यायला आले आणि अक्रूरांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा प्रकारे सर्व गोपींना गोपांना इतका काही क्लेश दिला, इतका त्रास दिला, दुःख दिलं की त्यांनी अक्षरशः कृष्ण बलरामांना रथामध्ये खेचून आणि काय काय युक्त्या केल्या त्यांनी. कंसाने इतक्या प्रकारे भगवंतांना आणण्याचा त्यांनी पूर्णपणे त्यांनी पूर्ण विचार केला. बुद्धिमान होता तो. त्यांनी आपला स्वतःचा रथ पाठवला. का माहितीये का? कारण कृष्ण बलराम हे गवळ्यांचे पोर आहेत ना, त्यांनी कधी असा रथ पाहिलाच नसेल. आणि माहितीये लहान मुलं आता माहित नाही, आता तर भरपूर गाड्या आल्या, पण अजूनही खेड्यामध्ये तुम्ही जर गेलात तर खेड्यात जर गाडी आली तर मग सगळी मुलं मागे त्याला धरून पळतात. लहानपणी आम्ही करायचं असे की रिक्षा आली गावामध्ये तर मग सगळी मुलं त्याच्या मागे उभे राहणार आणि मग धरून पळणार जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत. यावरही मुलांचं आकर्षण आहे गाडीकडे. तसं कंसानी प्रयत्न केला आपला रथ पाठवून की समजा कशाने जरी भगवंत आले नाही मानले नाही तर निदान लहान मुलांना गाडी तर आवडते, रथात कधी बसले नसणार. आणि जर आपण कोणी म्हणतो या बसा तर मग वा. अक्रूरांनी खूप प्रयत्न केला, समजावण्याचाही प्रयत्न केला, सगळं काही झालं आणि कृष्ण बलरामांनी लगेच मान्य केलं. त्यांना माहित होतं पुढे काय होणार आहे. आणि मग भगवंत बसले रथामध्ये, पण झालं काय, रस्ताच दिसेना. कारण सगळे वृंदावनवासी त्या मार्गामध्ये आडवे पडले होते. म्हणाले आम्ही जाऊ नाही देणार, तुम्ही आमचा प्राण घेऊन चाललात. आता अक्रूर रथ कसा हाकणार, कसं बस. बराच प्रयत्न करून भगवंतांनी त्यांना सांगितलं मी येईन, थोडेच दिवस थांबा मी परत येईन. आणि मग त्या एका ह्याच्यावर भगवंतांना दोन प्रकारे त्यांचं संघर्ष आहे सर्व गोपींचा. एक प्रकारे भगवंतांची सगळी इच्छा पूर्ण करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपलीही काहीतरी इच्छा आहे, नाही का, भगवंतांनी जाऊ नये. तर अशामध्ये गोपी मग बळच आपली इच्छा बाजूला ठेवली, त्यांनी त्याच्यावर दगड ठेवला आणि मग बाजूला गेले. पण त्या एका वचनाच्या संपूर्ण स्मरणामध्ये ते राहिले. अशा प्रकारे अक्रूर घेऊन आला आणि मथुरेमध्ये आल्यानंतर भगवंतांनी अनेकांना भेट दिली, नाही का, एक एक जण त्यांना भेटले. आणि योजना अशीच होती की वाटेत कुठे ना कुठे काहीतरी करून त्यांना मारायचं. आणि मग क्वालिया पीड हत्ती पाठवला आधी आत येण्यापर्यंत, आणि त्या छोट्या कृष्ण बलरामांसाठी मोठं असं पटांगण आयोजित केलं, मोठं कुस्तीचं मैदान. आजकाल बघायला मिळत नाही पण आहे, अजूनही अजूनही प्रसिद्ध आहे, ते पॉप्युलर आहे अजूनही. पण कुस्तीचं मैदान त्यांनी रचलं, जसं आपलं स्टेडियम असतं तशा प्रकारे. आणि सगळे बसून होते आणि हे मोठी कुस्ती बघण्यासाठी सर्व वृंदावनवासियांना पण बोलवलं, नंदबाबा सगळेजण आले होते. आणि अशा प्रकारे सर्वजण त्या ठिकाणी बसले होते. काही जण भगवंतांचे माता पित्याचे समान होते, काही जण गोपी होत्या, काही गोप होते, मित्र वगैरे, काही दास होते. त्याचबरोबर संपूर्ण मथुरा नगरी त्या ठिकाणी होती. एवढे छोटे छोटे बालक आता युद्ध करणार, कसं असेल हे बघायला जाऊ. काही जण उत्सुकतेने आले होते. त्या ठिकाणी काही वेश्या पण होत्या, काही नर पुरुष होते. तर अशा अनेकांनी भरलेली ती संपूर्ण त्याला काय म्हणतात, कुस्तीचं मैदान. सुंदर वर्णन आहे. रंग नाही नाही आखाडा आहे आपल्या भाषेत. रंगस्थळी म्हणा, रंगस्थळी अशा प्रकारे कुस्तीची रंगस्थळी. तर या प्रकारे भगवान हळूहळू आतमध्ये आले, हत्तीला मारलं आणि मग ते पुढे आले. आणि ज्या वेळेला मैदानात आले त्यावेळेला त्या सर्वांनी जेव्हा भगवंतांना पाहिलं, कृष्ण बलराम दोघे आलेले आहेत, छोटे लहान लहान, पण प्रत्येकांची भावना कशी आहे ह्याचं वर्णन अतिशय सुंदर आहे. ते म्हणतात मल्लानामश्निर्णाम नरवरा स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपानाम स्वजनो असताम क्षितिभुजाम शास्ता स्वित्रो शिशु मृत्युर्भोज प्रतेर्विराट अविदुषाम तत्त्वं परम योगिनाम वृष्णीनाम परदेवतेति विदितो रंगम गत साग्रज स अग्रज. स्वतःच्या बंधू बरोबर भगवान जेव्हा त्या रंगस्थळीमध्ये गत आले त्यावेळेला वेगवेगळे इतके सर्व लोक बसले होते. जसं या ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या स्तराचे आपण सर्व व्यक्ती आहोत, वेगवेगळे व्यक्ती आहोत, वेगवेगळे स्वभाव आहेत आपले, तशा प्रकारे त्या ठिकाणी हे सर्व वेगवेगळे लोक होते. मल्ला नाम अश्नीर, आणि जे मल्ल होते कोण होते? चाणूर आणि मुष्टिक. तेवढे दोनच नव्हते, कुस्तीच्या आखाड्यामध्ये केवळ एकच कुस्ती नसते, एक मुख्य कुस्ती असते, पण असे चिल्ले पिल्ले भरपूर कुस्त्या असतात. ते आपापल्या कुस्त्या खेळतात, 10 रुपये 15 रुपये आपलं स्वतःच ती कुस्ती मारून घेऊन जातात. असे छोटे छोटे मल्ल भरपूर होते, सगळे कुस्ती खेळायलाच. असे मल्ल सर्वांनी एकाग्र एकच नजर गेली आणि जेव्हा त्यांनी पाहिलं अश्नीर मोठी वीज जशी कडाडते आणि सगळ्यांना आकर्षित करते ना, आपण सर्वजण जेव्हा काळे ढग अजूनही आलेले नाही तिथे, पण ज्या वेळेला काळे ढग येतात आणि भयानक वीज चमकते तेव्हा सगळे एक टप, कुठेही कोणी असे ना सगळ्यांचं नजर मात्र एकाच ठिकाणी जाते. तसं या सर्व मल्लांना वाटलं की भगवान हे दोघं आले जसं काही वीज आता कोसळणार आपल्यावर, तशा प्रकारे त्यांना दिसले. नृणाम नरवरा, आणि जे नर होते मोठे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांना नरामध्ये सर्वोत्तम असे नर त्यांनी पाहिलं. स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, आणि ज्या इतर स्त्रिया होत्या त्यांना साक्षात कामदेव त्या ठिकाणी आल्याचा भास झाला. ह्यांच्या ह्यांच्यापेक्षा आणखीन सुंदर सौंदर्यवान कोणीच नाही असे पुरुष त्यांनी त्यांना अशानं पाहिलं. त्यांच्या सर्व कामवासना त्या ठिकाणी प्रकट झाल्या, सर्व लक्षणं प्रकट झाली. गोपानाम स्वजनो, आणि जे गोपजन आले होते त्यांना वाटलं अरे हे तर आपलेच कृष्ण बलराम. असताम क्षितिभुजाम, आणि जे असत राजे होते, असत राजे म्हणजे जे शास्त्रांनुसार राज्यकारभार करत नाहीत ते, ह्या सर्व राजांनी जेव्हा भगवंतांना पाहिलं क्षितिभुजाम, बाप रे आता आपल्याला दंड करणारा कोणतरी आलेला आहे असं त्यांनी पाहिलं, अशी भीती निर्माण झाली. शास्ता स्वपित क्षितिभुजाम शास्ता, शास म्हणजे शासन करणारा नाही का, दुसऱ्यांना ताडण करणारा, योग्य मार्गावर लावणारा, तशा प्रकारे भगवंत या सर्व असत राजांना वाटले. स्वपित्रो शिशु, आणि नंद बाबांसारखे जे वडील मंडळी होती त्यांना काय वाटलं, अरे हे आपलेच पुत्र आहेत, कृष्ण बलराम आपल्या पित्या पुत्राप्रमाणे आहेत, म्हणून जे कोणी त्या ठिकाणी वात्सल्य प्रेमामध्ये होते त्यांनी या सर्वांना, जसं विचार करा मोठा आखाडा भरलाय, चाणूर मुष्टिक सारखे हत्ती सारखे भयानक असे पैलवान आहेत, आणि त्या ठिकाणी दोन लहान मुलं कुस्तीसाठी येत आहेत, जे वडीलधारी मंडळी त्यांना वाटतं अरे काय लहान मुलं आपलीच मुलं आहेत ही असं वाटतं. तसं या सगळ्यांना वाटलं हे तर लहान लहान मुलं आपलीच आहेत मुलंही. मृत्यूर भोजपते, भोजपती कुणाचं नाव आहे, कंस. कंसाने जेव्हा पाहिलं पहिल्यांदाच तो पाहत होता, आणि ज्या वेळेला भगवंत आले त्यावेळेला साक्षात मृत्यू त्याच्या डोळ्यासमोर दिसला. विराट अविदुषाम, आणि जे अज्ञानी लोक होते त्यांना वाटलं विराट विश्वरूप प्रकट झाल्यासारखं वाटलं. म्हणून भगवान विश्वरूप कोणाला प्रकट करतात? जे अज्ञानी, ज्यांना माहित नाही. म्हणून ज्यांना माहित नाही आहे भगवंत काय आहेत, कोण कसे आहेत वगैरे, तर त्यांना ही संपूर्ण सृष्टी दाखवा. आणि या सृष्टीचं वर्णन, विराट पुरुषाचं वर्णन सृष्टीमध्ये केलेलं आहे, भागवतामध्ये आहे, की कशा प्रकारे वृक्ष म्हणजे भगवंतांचे रोमचित्र आहेत, रोम आहेत, रोमटे आहेत वृक्ष म्हणजे, आणि सर्व पहाड हे भगवंतांची हाडं आहेत, नद्या म्हणजे रक्तवाहिन्या आहेत. तर इतकं विराट पुरुषाचं वर्णन सुंदर प्रकारे केलेलं आहे अज्ञानी लोकांना सांगण्यासाठी. भगवान म्हणजे कोण हे बघा, इतके महान आहेत भगवान. तत्वम परम योगिनाम, आणि त्या ठिकाणी योगी पण होते. अशा रंगस्थळामध्ये कधी कधी साधू योगी पण जायचे. त्यांनी जेव्हा पाहिलं कारण हे तर परमतत्व आहेत. वृष्णी नाम परदेवते ती विदितो, आणि जे वृष्णी वंशज आले होते त्या ठिकाणी आपले आराध्य भगवान आहेत, ज्या प्रकारे त्यांना वाटलं. आपल्या सर्व पूजेचे परिपूर्ण कोण असतील तर हे भगवान आहेत. रंगम गत साग्रजा, अशा प्रकारे एकाच वेळी भगवान वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या प्रकारे आदान प्रदान करू शकतात, आणि ही शक्ती भगवंतांमध्येच आहे. आपण छोटे जीवात्मे आहोत, आपण या प्रकारे भगवंतांशी एका कोणत्या तरी रसामध्ये किंवा काही रसांमध्ये आपण आदान प्रदान करू शकतो. पण जेव्हा आपण भगवान व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा या जगामध्ये आपण कोणाशीच व्यवस्थित आदान प्रदान करू शकत नाही. आपण ना आपल्या आई वडिलांना खुश करू शकत नाही, ना आपल्या पत्नीला, ना मुलांना, कुणालाच नाही. म्हणून म्हणतात एका वेळी आपण कुठल्या तरी एका व्यक्तीला थोडक्या मर्यादेपर्यंत खुश करू शकतो, संतुष्ट करू शकतो, पण त्याला आयुष्यभर अशक्य आहे. मग तर अनेकांना एका वेळी करणं आणि अनेकांना अनंत काळापर्यंत करणं शक्यच नाही आपल्याला. पण ही शक्ती भगवंतांमध्ये, म्हणून हे खरं आदान प्रदान रसाचं भगवंतच करू शकतात. आणि भगवंतांचे भक्त पण, श्रील प्रभुपाद यांच्या केवळ त्यांना पाहिल्यानंच कित्येक जण साक्षात ते आदान प्रदान त्यांना दिसलं, हे माझे गुरु आहेत, हेच खरे मला मार्ग दाखवणारे आहेत. केवळ पाहिल्यानंच कित्येक प्रभुपादांचे शिष्य प्रभुपादांशी बोलले पण नाहीत, केवळ संपर्काला, काही जण भेटले पण नाहीत, केवळ ऐकलं प्रभुपादांबद्दल आणि त्यांची संतुष्टी झाली. आपणही किती जणांनी प्रभुपादांना पाहिलंय? कोणीच नाही. पण ऐकलंय ना भगवंतांना किती जणांनी पाहिलंय? पाहतोय आपण आहेत, पण खऱ्या अर्थानं आपण पाहिलेलं नाही. पण केवळ श्रवण, त्याने आपण सर्व काही जाणलेलं आहे. तर भगवंत आणि भगवंतांचे शुद्ध भक्त या प्रकारे आदान प्रदान करू